नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. बरी भलायकी हीच खरी व्हड गिरेस्तकाय. आपली भलायकी बरी उरची म्हणून प्रत्येकान स्वताच्या कुडीची बरी जतनाय घेवपाक जाय अशें मत कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी व्यक्त केलां. पर्पल फेस्टाच्या फाटभुंयेर 100 वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन ह्या महोत्सवावेळार केला अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिला. गोयच्या बायला आणि भुरगी उदरगत खात्यान अंगणवाडी सेवावरवी भुरग्यांचे पोषण सुधारप या विषयातल्या यत्नाक लागून प्रतिष्ठित स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2025 मेळा. आदिवासी कल्याण येवजण्यो समाजातल्या निमण्या मनशावेळीन पावपा खातीर नेटान वावर करतलो आनी तशी गरज आसा अशें आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी स्पश्ट केलां. आता पुराय खबरो. बरी भलायकी हीच खरी व्हड गिरेस्तकाय. आपली भलायकी बरी उरची म्हणून प्रत्येकान स्वताच्या कुडीची बरी जतनाय घेवपाक जाय. व्यायाम, योगा, चलप तशेंच हेर कवायतींतल्यान निरोगी रावपाक जाय अशें मत कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी व्यक्त केलां. कांदोळी लायन्स क्लब कार्यालयांत आयज स्वस्थ नारी सशक्त परिवार भलायकी शिबीर जालें. त्यावेळार ते उलयताले. बायलां सदांच तांच्या कामांनी व्यस्त आसतात. मात व्यस्त राहणीमानासयत बरी भलायकी आसप म्हत्वाचें आसा. ते खातीर सरकारान घडोवन हाडिल्लें स्वस्थ नारी सशक्त परिवार ह्या सारक्यो भलायकी शिबिरांचो लाव घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मायकल लोबो हांणी केलें.
सशक्त परिवार अभियान डिटेक्शन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर अर्ली स्टेज डिटेक्ट जायत जाल्यार म्हाका दिसता खुबशे स्प्रेड जाता कॅन्सर इन द बॉडी इट्स आणि हे स्क्रीनिंग दीस सर्विकल कॅन्सर स्क्रीनिंग फॉर वुमन हो आयज स्पेशल प्रोग्राम कांदोलीम मागीर फाल्यां आमच्या आरपोरा नागवा मागीर तसोच पार्रा सगळे विलेजनी हो घडोवन येता. कलंगूट आमचेच कॉन्स्टिट्युएन्सी आख्खे गोंयान आख्खे इंडियेक आनी हो सेंट्रल गव्हर्नमेंटान स्पॉन्सर केल्लो प्रोग्राम डॉक्टर्स शूड गो एट द डोर स्टेप.
ह्या शिबिरात गोळेमूत, ब्लड प्रेशर, सर्वायकल, ओरल आणि ब्रेस्ट कॅन्सर, पेपस्मियर तशी दातांची तपासणी आणि हेर भलायकीची चाचणी झाली. ह्या विशी दोतोर नाजारेत हांणी सांगले.
स्वस्थ नारी सक्षम परिवार हाचेर आसा आनी हाचो मेन एम्फोसिस म्हणल्यार बायलांची भलायकी बरी दवरपाक वेळ मेळोना आपली तपासणी करपाक. जसे आमी जाणू ह्या दिसांनी हे सायलंट किलर सामके प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर भोगून हे येता. ताची लक्षणां सोंपेपणी दिश्टी पडना आनी हाका लागून हो कॅम्प घडून दवरला आमी हांगासर. हो एक्सक्लुसिव्हली फॉर वुमन अशे हो कॅम्प आयज दवरलेलो आसा. आयज आमचे टेस्ट आमचे डायबिटीज टेस्टींग, प्रेशर आनी 3 कॅन्सर्स आमी आयज करता. पहिलो म्हणल्यार ओरल कॅन्सर, दुसरो म्हणल्यार ब्रेस्ट कॅन्सर आनी तिसरो म्हणल्यार सर्वायकल कॅन्सर.
हेर राज्या परस गोंयात भलायकीचे बरे उपचार मेळटा. स्वस्थ नारी सशक्त नारी हेल्थ कॅम्पाचो लाव बायलांनी घेवपाक जाय. भलायकी बरी जाल्यार सगळें बरें. बायलां सदच्या कामाच्या व्यापान स्वताच्या भलायकीची जतनाय घेवपाक फाटी पडटात. स्वस्थ नारी सशक्त नारी वरवीं ह्या बायलां खातीर खासा कार्यावळी आयोजीत केल्ल्या कॅम्पांनी आमच्या कांदोळेच्या बायलांक भलायकीची चाचण्यो करपाक म्हत्वाच्यो थारतल्यो अशें ह्या वेळार थळावी नागरीक सुमिता वेल्लेकार हिणें समाधान उक्तायलें. पर्पल फेस्टाच्या फाटभुंयेर 100 वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन ह्या महोत्सवावर केला अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. येता त्या 12 ऑक्टोबराक म्हणजे शहरात इन्क्लुझिव्ह रन ह्या मॅरेथॉन सर्तीचे आयोजन केला. सकाळी 6:30 ही मॅरेथॉन सर्त जातली. हातून सुमार 5,000 चड व्यक्ती वांटो घेतले. तातूंत दिव्यांग तशेंच हेर व्यक्ती लेगीत वांटो घेतले अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. 3, 5, 7 किलोमीटर ह्या अंतराच्यो ह्यो धांवपाच्यो सर्ती आसतल्यो. ह्या शिवाय दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण करप, तांकां नोकरेची संदी, तांचे प्रशिक्षण ह्या विशीं लेगीत ह्या फेस्टावर चर्चा जातली अशें गोंय दिव्यांग आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकार हांणी सांगले. स्वस्थ नारी सशक्त परिवार खाला आयुष्मान आरोग्य मंदीर गांवणे हांगा महात्मा गांधी सेंटनरी विद्यालयात बायलां खातीर भलायकी शिबीर घडोवन हाडले. ह्या शिबिरात बायलां खातीर वेगवेगळ्यो चाचण्यो केल्यो. उंचाय, वजन, नियमीत रगतातली साखर, हिमोग्लोबीन, एनिमिया चाचणी अशी तज्ञ दोतोरांनी तपासली. तशेंच मानसीक दुयेंस, क्षयरोग, कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग अशा जायत्या दुयेंसांचेर भलायकेक उपयोगी पडपी माहितीची तपासणी केली. दुयेंसा प्रमाण चाचणी करून दुयेंतींक वखदां दिली. मडकय प्राथमीक भलायकी केंद्राची भलायकी अधिकारी डॉ स्मिता पारसेकार, वैजकीय अधिकारी डॉ उत्कर्ष जल्मी, डॉ शुक्ला कामत, डॉ मिलिंद कुळकर्णी, दंतवैज डॉ वैशाली केरकार, बांदोड्या पंचायतीचे सरपंच रामचंद्र नायक हे हजर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोयची बायला आनी भुरगी उदरगत खात्यान आंगणवाडी सेवा वरवी भुरग्यांचे पोषण सुदारप ह्या विषयातल्या यत्नाक लागून प्रतिष्ठीत स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2025 मेळा. बायला आनी बाल विकास मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले की ही मान्यताय गोंया खातीर एक अभिमानाचो खीण आनी भलायकीन बरी आनी बळिश्ठ पिळगी उबारपाची राज्याची वचनबद्धताय दाखयता. दरेका भुरग्याक चड बरें पोषण आनी जतनाये वरवी जिणेंत योग्य सुरवात मेळची ह्या खातीर आमच्या अखंड यत्नाची ही मान्यताय एक गवाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भलायकेन आनी सशक्त पिळगेक पुसवण दिवपाच्या राष्ट्रीय मिशनाक खात्याचे उपक्रम म्हत्वाचो थारला अशें मंत्री राणे हांणी म्हळें. भुरग्यांक बरी भलायकी, लैंगीक समानताय आनी समावेशी विकासाक चालना दिवपी घटमूट वेवस्था उबारपाचो राज्याचो संकल्प आनीक घटमूट करता अशें मंत्री राणे हांणी म्हळें. शारदीय नवरात्री उत्सव सोमारा 22 सप्टेंबर सावन सुरू जाला. आज नवरात्राची तिसरी माळ आनी फोंड्या तालुक्यात जायत्या देवळांनी नवरात्र उत्सव व्हडा प्रमाणांत मनयतात. जायत्या घरांनी घट स्थापित केला, उपरांत 9 दीस देवींची पुजा करतात. आदिवासी कल्याण येवजण्यो समाजातल्या निमण्या मनशां मेरेन पावपा खातीर नेटान वावर करतलो आनी तशी गरज आसा अशें आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी स्पश्ट केलां. काणकोण तालुक्याच्या स्थिरस्थळ वाठारांत मांड आनी देवळाच्या सोबितक्या कामांचो बुनयादी फातर बसोवपाच्या सुवाळ्यांत ते उलयताले. आयज मांडाचो जिर्णोद्धार आनी सोबितकाय काम आमदार थळाव्या उदरगत निधींतल्यान जातलें. आमची संस्कृताय आनी ती तिगोवन दवरपाचो आमी सगळ्यांनी यत्न करचो. थळावे खेळ आनी थळावे उत्सव आमी सांबाळूंक जाय, नाजाल्यार संस्कृताये कडेन आशिल्लो आमचो संबंध तुटतलो अशें तांणी सांगलें.
विशेष फंड आसा तो आदिवासी विकास योजने खातीर आमी घेतलेलो आसा. तो फंड आसा तो आमकां फुडल्या डिसेंबर पर्यंत खर्च करपाक जाय. मागीर ती खर्च करपाची सुद्दां एक अत्यंत कसोटी आसा, कारण शॉर्ट टायमा भितर आमकां ते पयशे घेतलेले आसा. ते खर्च करपाचे आमकां चॅलेंज आसा, ते करपाची गरज आसा. तशेंच स्पोर्ट्सांतल्यान सुद्दां आसना आमकां विशेष करून जाय आसा न्ही, म्हणजे जर पयलेचो ग्राउंड जो आसा न्ही तो सारको करपा आसा जर जाय आमकां सेंट्रल फंड ह्या खातीर हाडूंक शकता किंवा एखादी आदिवासी विकास योजना सुद्दां तातूंत लागू.
पयले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जयंती निमतान राज्यात 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर मेरेन दक्षता जागृती सप्तकाचे आयोजन जातलें. दक्षता आमची सामुहीक जापसालदारकी ह्या संकल्पनेचेर आधारित दक्षता सप्तक मनयतले. थळावी स्वराज संस्था, स्वायत्त संस्था तशेंच कार्यालयांनी 15 नोव्हेंबर मेरेन चडांत चड कागाळी निकालात काडच्यो, कर्मचाऱ्यांची तांक वाळोवपी उपक्रम तशेंच डिजिटल स्वरुपाच्यो सुदारणा करच्यो अशें परिपत्रकांत म्हळां. भ्रश्टाचार आड जागृताय करप ताकाच्या खातीर मॅरेथॉन, वॉकथॉन, पथनाट्याचे आयोजन करचे, जागृताये खातीर व्हडा प्रमाणांत समाज माध्यमांचो वापर करचो असो आदेश खात्याक दिला. गोंय हस्तकला, ग्रामीण आनी लघु उद्देग विकास महामंडळान हस्तकला, टॅक्स्टायल आनी कॉयर खात्याच्या जोडपालवान फाल्यां सांजेच्या 4 वरांचेर संस्कृती भवन पाटो पणजे हांगा सेवा पखवाडा कार्यक्रमाचे आयोजन केलां. गोयचे हस्तकला आनी विणकाम कारागीर ह्या कार्यावळीत सहभागी जातले. ह्या कार्यक्रमात चिकण मातीपासून गणेश मुर्ती तयार करपी कारागिरांचो सन्मान जातलो, तशेंच तांकां अनुदान वाटपूय करतले. तशेंच प्रधानमंत्री विश्वकर्मा कारागिरांक साहित्य आनी रीण मंजुरी पत्रां भेटयतले. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत, हस्तकला खात्याचे मंत्री रवी नायक, हस्तकला, ग्रामीण आनी लघु उद्देग विकास महामंडळाचे अध्यक्ष आनी आमदार प्रवीण आर्लेकार, वेवस्थापकीय संचालक सगुण वेळीप ह्या कार्यावळीक उपस्थित आसतले. कलंगूट असोसिएशनान गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल सर्तीच्या मोहिमेक शानदार सुरवात करताना कुठ्ठाळी विलेजर्साचेर 3-0 फरकान जैत मेळले. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 28.7 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 24.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी पावस पडूं येता आनी पावस हलको ते मध्यम प्रमाणांत आसतलो. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. बरी भलायकी हीच खरी व्हड गिरेस्ताय. आपली भलायकी बरी उरची म्हणून प्रत्येकान स्वतःच्या कुडीची बरी जतनाय घेवपाक जाय अशें मत कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी व्यक्त केलां. पर्पल फेस्टाच्या फाटभुंयेर 100 वयर वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन ह्या महोत्सवा वेळार केल्या अशी माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिला. गोंयची बायलां आनी भुरगीं उदरगत खात्यान आंगणवाडी सेवा वरवी भुरग्यांचे पोषण सुदारप ह्या विषयातल्या यत्नाक लागून प्रतिष्ठीत स्कॉच गोल्ड अवॉर्ड 2025 मेळयला. आदिवासी कल्याण येवजण्यो समाजातल्या निमण्या मनशां मेरेन पावपा खातीर नेटान वावर करतलो आनी तशी गरज आसा अशें आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी स्पश्ट केलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 7:25 वरांचेर. नमस्कार.